नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. जागतिक क्षयरोग दिन आज पाळला जात आहे. होय, आपण क्षयरोग संपवू शकतो ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. या दिवशी क्षयरोगाच्या आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक परिणामांबाबत जनजागृती केली जाते आणि जगभरात हा रोग नष्ट करण्यासाठी प्रयत्न वाढवण्याचं आवाहन केलं जातं. भारताची क्षयरोगाविरुद्धची मोहीम ही फक्त सार्वजनिक आरोग्याचा उपक्रम नाही, तर लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या एका ध्येयासाठी एकजूट होण्याच्या आपल्या राष्ट्राच्या क्षमतेचा हा एक पुरावा आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी म्हटलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी TB-मुक्त भारत साध्य करण्यासाठी फक्त वैज्ञानिक नवोन्मेष नव्हे तर जनभागीदारीची ताकद आवश्यक असल्याचं नमूद केलं. एकजुटीनं, जनकेंद्रित दृष्टिकोनानं भारत क्षयरोग नष्ट करण्याच्या दिशेनं पुढे जात असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. TB-मुक्त भारत अभियान 100 दिवसांची विशेष मोहीम आजपासून देशभरात राबवण्यात येत असून महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 11,091 जोखीमग्रस्त गावं आणि शहरी प्रभागांमध्ये विशेष तपासणी करण्यात येणार आहे. लोकसभेत आज वित्त विधेयकावरची चर्चा पुढे सुरू राहणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सदनात हे विधेयक मांडलं. त्याचबरोबर लोकसभेत सामाजिक न्याय मंत्री डॉ वीरेंद्र कुमार ट्रान्सजेंडर व्यक्तींचे अधिकार विधेयक सादर करतील. राज्यसभेत आज 2 विनियोग विधेयकांवर चर्चा होईल. चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवले जातील. दरम्यान संसदेचं कामकाज येत्या 28 आणि 29 तारखेला म्हणजेच शनिवार आणि रविवारी देखील सुरू राहणार आहे. लोकसभा सचिवालयानं यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलं. या महिन्यात 19 आणि 20 तारखेला सणांमुळे संसदेचं कामकाज झालं नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबद्दल सविस्तर निवेदन करणार आहेत. दरम्यान वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेनं काल एकमतानं मंजूर केलं. मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीने बिबट्यांचं स्थानांतरण करणं, संख्येचं व्यवस्थापन करणं यासाठी वन्यजीव रक्षकाला आवश्यक पावलं उचलण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक 2026 तसंच महाराष्ट्र निरसन विधेयकही विधान परिषदेत मंजूर झालं. ही तिन्ही विधेयकं विधानसभेनं याआधीच मंजूर केली आहेत. एसटी महामंडळाच्या राजमाता जिजाऊ श्रेणीच्या 3,000 बसचं आज लोकार्पण होणार आहे. 2x3 आसन रचनेची ही 56 आसनी बस राज्याच्या कानाकोपऱ्यात नागरिकांना वाहतूक सेवा देईल, असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ सेबीचे अध्यक्ष आणि पूर्णवेळ सदस्यांना शेअर आणि संबंधित गोष्टींमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. सध्या सेबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना हा नियम लागू होतो. यापुढे सेबीचे अध्यक्ष, पूर्णवेळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियातल्या सदस्यांनाही शेअरमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. अध्यक्ष आणि पूर्णवेळ सदस्यांना सेबीमध्ये रुजू होताना त्यांची विद्यमान गुंतवणूक काढून घ्यावी लागेल किंवा गोठवून ठेवावी लागेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीतील कमानीतून जाणाऱ्या महामार्गाला पर्यायी वळण रस्ता केला जाणार आहे. सुमारे 4 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया चालू महिना अखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. विशेष भूसंपादन अधिकारी विजय राऊत यांनी ही माहिती दिली. सुमारे 18 हेक्टर जमिनीचं संपादन यासाठी करावं लागणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. लातूर इथं काल पालकत्वातील आव्हाने, संधी आणि बदलत्या नातेसंबंधांवर भाष्य करणारी पालक शाळा पार पडली. प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ञ डॉ भूषण शुक्ल यांची डॉ मिलिंद पोद्दार यांनी तंत्रज्ञान युगातील पालकत्व, कान गोष्टी पालकत्वाच्या या विषयावर मुलाखत घेतली. पालकांनी मुलांचे मित्र न बनता पालक म्हणूनच भूमिका पार पाडावी, असं शुक्ल यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मार्च एप्रिल सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. महाविद्यालय स्तरावर होणारी अंतर्गत मूल्यमापन प्रात्यक्षिक परीक्षा परवा 25 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत होणार आहे. पहिल्या राष्ट्रीय इनडोअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून ओडिशात भुवनेश्वर इथं सुरुवात होत आहे. भारतीय अॅथलेटिक्समध्ये एका नव्या पर्वाची नांदी ठरणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्याच आवृत्तीला मोठा प्रतिसाद मिळाला. 2 दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेत 97 महिला खेळाडूंसह 298 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.